आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आसियान भारत शिखर परिशद आनी पूर्व आशिया शिखर परिशदेन वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लाओसाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वचपाक भायर सरल्यात. नामनेचे उद्योगपती आनी परोपकारी रतन टाटा काल राती मुंबय शारांत संवसाराक अंतरले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकर आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी रतन टाटा हांच्या मरणाचे दुख्ख उक्तायला. सरकारान अनिमियान सूक्ष्म पोषक तत्वांचो उणाव उणो करपा खातीर फॉर्टिफायड तांदळाची पुरवण करपाक मान्यताय दिल्या. 2024 वर्साचे सैन्य कमांडरांच्या दुसऱ्या परिषदेचो पयलो टप्पो आयच्यान सिक्कीमातल्या गँगटॉक शारांत सुरू जातलो. दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन भारतान बांगलादेशाचे 86 धावण्यांनी घसघशीत जैत मेळयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लाओसाच्या 2 दिसांच्या भोंवडेर व्हिएंटियानेक वचपाक भायर सरल्यात. नवी दिल्लीन पत्रकार परिषदेन उलयतना परराष्ट्र मंत्रालयातले सचिव उदेंत जयदीप मजुमदार हांणी सांगले, भेटी वेळार मोदी 21व्या आसियान भारत शिखर परिषदेन आनी 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेन वांटो घेतले. आसियान भारत परिषदेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 10वे खेप वांटो घेतले अशें मजुमदार हांणी सांगले. तांणी म्हळे, प्रधानमंत्री मोदी लाओसचे प्रधानमंत्री सोनेक्सिस सिफनाडॉन हांच्या आमंत्रणाचेर व्हिएंटियानेक वतात. नामनेचे उद्योगपती आनी परोपकारी रतन टाटा काल राती पिरायच्या 86व्या वर्सा मुंबय शारांत संवसाराक अंतरले. टाटा हांचेर खासगी हॉस्पिटलांत उपचार सुरू आशिल्ले आनी तांची प्रकृती चिंताजनक आशिल्ली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हांणी एका निवेदनान टाटा हांच्या मरणाची पुष्टी केल्या. उत्कृष्टता, निश्ठा आनी नवाचाराप्रती अटूट प्रतिबद्धतेन रतन टाटा हांच्या फुडारपणाखाला टाटा समूहान आपली जागतीक उपस्थिती वाडयली अशें चंद्रशेखरन हांणी सांगले. रतन टाटा हांचो विनम्रता, उदारता आनी उद्देशाचो वारसो फुडल्या पिळग्यांक प्रेरणा दितलो अशें तांच्या फामिलीन म्हळे. तांचे निमाणे संस्कार पुराय शासकीय इतमामान करतले अशें महाराष्ट्र सरकारान जाहीर केला. रतन टाटा टाटा सन्साचे अध्यक्ष एमेरिटस आनी टाटा ट्रस्टाचे अध्यक्ष आशिल्ले. रतन टाटा हांच्या मरणाचेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकर आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुख्ख उक्तायला. सरकारान अनिमिया आनी सूक्ष्म पोषक तत्वांचो उणाव उणो करपा खातीर फॉर्टिफायड तांदळांची पुरवण करपाक मान्यताय दिल्या. नवी दिल्लीन मंत्रीमंडळाच्या निर्णयांचेर पत्रकार परिषदेंत उलयतना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले, पोषण सुरक्षा सुनिश्चित करपी समावेशी उदरगती कडेन हे एक पावल. ही येवजणेचो वट्ट अर्थीक परिणाम 17,000 कोटी रुपया परस चड आसतलो अशें तांणी म्हळे. विकास पी विरासत पी उपक्रमाचेर उलयतना मंत्र्यांनी सांगले, भारताक समृद्ध सागरी दायज आसा आनी ह्या समृद्ध सागरी वारशाचे जतन आनी विकास करपाची गरज आसा. तांणी म्हळे, गुजरातांतल्या लोथाल हांगाच्या राष्ट्रीय दर्या दायज संकुलाक सरकारान मान्यताय दिल्या. वैष्णव हांणी सांगले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शिमेच्या वाठारांनी मुळाव्या साधन सुविधांचो विकास करपाचेर भर दिला. तांणी सांगले, राजस्थान आनी पंजाबाच्या शिमेवयल्या वाठारांनी 2,280 किलोमीटर रस्ते बांदपाक सरकारान मान्यताय दिल्या. ह्या प्रकल्पांक 4,400 कोटी रुपया परस चड देस्पेस येतलो अशें तांणी म्हळे. 2024 वर्साच्या सैन्य कमांडरांच्या दुसऱ्या परिषदेचो पयलो टप्पो आयच्यान सिक्कीमातल्या गँगटॉकान हायब्रीड मोडांत आयोजित करतले. 2 दिसांची ही परिषद वरिष्ठ कमांडरांक सध्याचे कार्यकारी तयारीचो नियाळ घेवपाक, म्हत्वपूर्ण धोरणांचेर विचार विनिमय करपा खातीर आनी फुडल्या निर्देशांची रुपरेखा दिवपाक मंच म्हणून काम करतली. रक्षा मंत्री राजनाथ सिंग वरिष्ठ फुडाऱ्यांक संबोधित करतले. परिषदे वेळार राष्ट्रीय सुरक्षा संबंधित म्हत्वाच्या प्रश्नांचेर सविस्तर चर्चा जातली. भारतीय सैन्याची लढायची क्षमता आनी ती घटमूट करपाचे उपायांचेर चर्चा जातली. तशेंच समकालीन धोक्यांक आडावपा खातीर नागरीक आनी लष्कर हांचे मदलो समन्वय सारक्या विशयांचेर परिषदेन चर्चा जातली. सैन्य कमांडरांच्या परिषदेचो दुसरो टप्पो 28 आनी 29 ऑक्टोबराक दिल्लीन जातलो. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण उदयोन्मुख भूराजनितीक परिस्थितीचेर चर्चा जातली आनी लष्करी कारवायांक संबंधित गजालींचेर विचारमंथन करतले. तशेंच परिषदेन सेवारत सैनीक, माजी सैनीक आनी तांच्या फामिलींचे अर्थीक सुरक्षे खातीर कल्याणकारी उपाय आनी येवजण्यो हांचेर चर्चा जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. संवसारभर आज संवसारीक मानसीक भलायकी दीस मनयतात. मानसीक भलायकेच्या मुद्द्या विशीं जागृताय करप आनी संवसारभर मानसीक भलायकी सेवांचो प्रसार करपाचे यत्न घटमूट करपा खातीर हो दीस मनयतात. ह्या वर्साचो विशय आसा कामाच्या सुवातेर मानसीक भलायकी. ह्या वर्साचो विशय कामाच्या सुवातेर मानसीक भलायके विशीं जागृताय करप, ताचे कडे संबंधित जोखमींचे निराकरण करप आनी गरजेवंतांक आदार दिवप अशा उपायांचेर एकत्रित कृतींचे म्हत्व रेखांकीत करता. ई फायलिंग पोर्टलाचेर मुल्यांकन वर्ष 2024-25 खातीर सुमार 34 लाख टॅक्स ऑडिट रिपोर्ट सयत 34,84,000 वयर ऑडिट रिपोर्ट दाखल केल्यात. 2023-24 वर्साच्या तुळेन टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करपाक सुमार 4.8% वाढ जाल्या अशें अर्थ मंत्रालयान सांगला. तशेंच करदात्यांक मजत करपा खातीर खात्यान आयकर पोर्टलाचेर करदात्यांक टॅक्स ऑडिट अहवाल दाखल करपा विशीं जागृकता निर्माण करपा खातीर व्यापक आउटरीच कार्यक्रम आयोजित केले. दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन भारतान बांगलादेशाचेर 86 धावण्यांनी गसगशीत जैत मेळयले. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमाचेर काल जाल्ल्या खेळांत हे जैत मेळोवन दादल्यांच्या पंगडान 3 मॅचीची मालिका 1 मॅच शिल्लक आसतना 2-8-0 अशी जिखल्या. 222 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाव करतना बांगलादेशान निर्धारित 20 ओव्हरींनी 9 कडेबाद 135 धावण्यो केल्यो. बांगलादेशा खातीर महमदुल्लान सगळ्यांत चड 41 धावण्यो केल्यो. त्याच वेळार भारताचे नितीश रेड्डीन वरुण चक्रवर्ती हांणी दरेकी 2 विकेटी घेतल्यो. जाल्यार अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयंक यादव आनी रायन पराग हांणी दरेकी 1 विकेट घेतली. नितीश रेड्डी हो प्लेयर ऑफ द मॅच थारलो. ताचे आदी बॅटींग करतना भारतान निर्धारित 20 ओव्हरींनी 9 विकेटी वगडान 221 धावण्यो केल्यो. नितीश रेड्डीन 74 धावण्यो केल्यो जाल्यार रिंकू सिंगान 53 आनी हार्दिक पांड्यान 32 धावण्यो केल्यो. भारत आनी बांगलादेश हांचे मदली तिसरी आनी निमाणी T20 आंतरराष्ट्रीय मॅच शेनवारा हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर सांजवेळा 7 वरांचेर जातली. फुडल्या वर्सा 28 जानेर ते 14 फेब्रेर मेरेन उत्तराखंडान 38वे राष्ट्रीय खेळ जातले. ह्या म्हयन्याच्या 25 तारखेक जावपी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सार्वत्रिक सभेच्या बसकेन राष्ट्रीय खेळा खातीर पुराय कार्यावळीचे अनावरण जातले. राष्ट्रीय उत्तराखंडान शियाळ्या राष्ट्रीय खेळ आयोजित जातले. हालीच नवी दिल्लीन जाल्ले बसके वेळार उत्तराखंडाचे मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्यो अध्यक्ष डॉ पीटी उषा हांची भेट घेतली. 38वे राष्ट्रीय खेळा सर्तीचे आयोजन करपाक उत्तराखंड पुरायपणान तयार आसा अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिले आनी कार्यावळ भव्य प्रमाणात आयोजित करतले हाचेर भर दिलो. केंद्र सरकाराच्या वन्यजीव संबंधित धोरणांक लागून सैम आनी वन्यजीव हांचे कडेन लोकांचो संबंध वाढला अशें पर्यावरण रान आनी हवामान बदल राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग हांणी सांगला. तांणी काल नवी दिल्लींतल्या राष्ट्रीय प्राणी उद्यानाची पळोवणी केली. पर्यटक जनावर आनी सुकण्यां खातीर उपलब्ध आशिल्ल्या सुविधां विशीं तांणी चवकशी केली आनी माहोट आनी पशु वैजकां कडेन चर्चा केली. सिंग हांणी खास करून आफ्रिकन हत्ती शंकराचे भलायकेचो आढावो घेतलो. तशेंच शंकराची भलायकी सुदारपा खातीर एक कृती आराखडो तयार केला. संवर्धनाच्या म्हत्वा विशीं नागरिकां मदीं जागृताय सतत वाढत आसा आनी रानवटी जनावर सप्तकाच्या कार्यावळी विशीं लोकांक जागृताय जावपाक लागल्या अशें केंद्रीय मंत्र्यांनी सांगले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. आसियान भारत शिखर परिशद आनी पूर्व आशिया शिखर परिशदेन वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लाओसाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वचपाक भायर सरल्यात. नामनेचे उद्योगपती आनी परोपकारी रतन टाटा काल राती मुंबय शारांत संवसाराक अंतरले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकर आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी रतन टाटा हांच्या मरणाचेर दुख्ख उक्तायलां. दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन भारतान बांगलादेशाचेर 86 धावण्यांनी गसगशीत जैत मेळयले. इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.